श्री दिगंबरदास महाराजांनी 1989 साली महासमाधी घेतली. भक्तगणांनी त्यांचे सुंदर समाधी मंदिर श्री बाबा महाराजांच्या समाधी मंदिराशेजारी बिल्व वृक्षांच्या छायेत उभे केले आहे. श्री बाबांच्या मंदिरातील नामस्मरणानंतर सारे भक्त तेथे येतात आणि महाराजांच्या वरयाचना या विश्वात्मक प्रार्थनेचे पठण करतात. ही वरयाचना कशी आहे? माऊलींच्या शब्दात सांगायचे तर कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शुजैसा.
अहंकार जळोनी जावा, वासनेचा ठावची नुरावा, कल्पना विरमोनी उपजावा, शुद्ध भक्तिभाव अंतरी, षड्रिपूंचा संबंध तोडी, आशा तृष्णा समूळ खांडी, ममता संवरोनी मांडी, भक्ति सोहळा मद करवी, तिन्ही देहांचे घडो विस्मरण, विवेक वैराग्य प्राप्त होऊन, उपजो शुद्ध सोज्वळ ज्ञान, अज्ञान तिमिर नाशोनी, अलक्षी लक्ष राहो सदा, मन घेवो स्वस्वरूपाची छंदा, बुद्धिबोधाचे ऐक्य गोविंदा, घडो अविरत तव कृपे, चित्त चैतन्नी मिसळावे, मी तू पण अवघे चिजावे, तत्त्वमसी महावाक्याचे निस्वानुभवे, वासना क्षय होवो की निजानंदाची दीपवाळी, प्राप्त होवो सर्व काळी, सगुण निर्गुण ऐक्याचे मेळी, द्वैत जावो मावळोन, वैर कवणासी न घडावे, शुद्ध भक्ती सीत्वा द्यावे, भूतमात्री तव रूप देखावे, ऐसे भजन भावे की न घडो कवणाचा मत्सर, धर्म श्रद्धा वाढो फार, वेद वित मार्गाचा आचार, करवी सद्गुरो मज करवी, तुझी नाम रूपाचा विसर, न पडो मज आचिदा वावर, सेवा धन द्यावे अपरंपार, जन्मो जन्मी गुरुराया, सदा संत संगती घडावी, शुद्ध मती सदैव असावी, नित्य आनंदाची व्हावी, प्राप्ती भूत मात्रासी, तव कूर्मा सम कृपा दृष्टी, सदैव असावी मजवरती, तुटोनिया जीव ग्रंथी, सायुज्यता घडावी, अखंड तव स्वरूपी वरोन, रहावे मी विसावोन, अविरत घडावे तव गुणगान, माझी वाचे गुरुराया, तुझी स्वरूपाचे चिंतना वीण, रितान जावा एकही क्षण, अखंड स्वस्वरूपानुसंधान, घडवी सद्गुरु माऊली, सकल विश्व सुखी व्हावे, तुझी भजनी लागावे, हे चिमागणे श्री गुरु रावे, द्यावे मज बालकासी.
श्री दिगंबर दासाय नमः, 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 श्री दिगंबर दासाय नमः.
अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु दिगंबर दास महाराज की जय. सद्गुरुनाथ वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरुराज रामानंद बिड़कर महाराज की जय. राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रीपाद श्रीवल्लभ श्रीधर हरि श्री गुरुदेव.